आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकार आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करणार। ऊसाला 3,550 रुपये प्रतिटन एफआरपी देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। शिलाँग ते सिलचर महामार्ग प्रकल्पाला मंजुरी। वेव्ज 2025 अर्थात पहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद उद्यापासून मुंबईत सुरू होणार। प्रधानमंत्री करणार उद्घाटन आणि चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या वार्षिक दरात घसरण। आगामी जनगणनेत जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या राजकीय विषयसंबंधी समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली। जातीनिहाय लोकसंख्या पारदर्शीपणे समजावी आणि समाजात ऐक्य स्थापन व्हावं हा यामागचा हेतू असल्याचं वैष्णव म्हणाले। ऊसासाठी 2025 खरेदी हंगामाकरता 3,550 रुपये प्रतिटन एफआरपी अर्थात रास्त भाव देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला। हा भाव उत्पादन खर्चाच्या 105% अधिक आहे। याचा फायदा 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यात काम करणाऱ्या 5 लाख कामगारांना होईल असं वैष्णव यांनी सांगितलं। शिलाँग ते सिलचर हा महामार्ग प्रकल्पाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली। या प्रकल्पासाठी 22,864 कोटी रुपये खर्च येणार आहे। 166 किलोमीटरच्या या मार्गामुळे त्रिपुरा मणिपूर मिझोराम आणि आसाम बराक खोरं यांच्यातला संपर्क सुधारणार आहे। जातनिहाय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे। यामुळे गरजू नागरिकांच्या प्रगतीसाठी धोरणं आखायला मदत होईल असं ते म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे। सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वपूर्ण पाऊल आहे असं त्यांनी म्हटलं आहे। तर केंद्र सरकारनं घेतलेला जात जनगणनेचा निर्णय फसवा असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। जनगणना कधी करणार याबाबत सरकारनं खुलासा केलेला नाही असं त्यांनी म्हटलं आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे, मात्र ही घोषणा बिहारच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केली की काय अशी शंका येते असं ते म्हणाले। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्र सरकारच्या जातनिहाय गणना करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे। केंद्र सरकारनं उचललेलं हे पाऊल सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांनीही केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं असून केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे राष्ट्रीय जनता दलानं केलेल्या मागणीचा विजय असल्याचं म्हटलं आहे। जातनिहाय जनगणनेबाबतचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल संपूर्ण देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ऋणी राहील असं भाजपा नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी म्हटलं आहे। पहिल्या वहिल्या वेव्ज अर्थात जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद 2025 उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे। 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेचा उद्देश माध्यम मनोरंजन आणि डिजिटल नवोन्मेष क्षेत्रातली भारताची प्रतिभा अधोरेखित करणं तरुणांसाठी नवनिर्मितीच्या अभिनव संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांना व्यासपीठ देणं असं आहे। अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
वेव्ज 2025 साठी स्वप्ननगरी मुंबई सज्ज झाली आहे। 15,000 वर्गमीटर परिसरात पसरलेल्या या भव्य परिषदेत माध्यम मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्ती कंपन्या आणि या क्षेत्रात येऊ पाहणारी नवी प्रतिभा एकत्र येणार आहे। पहिला वहिला जागतिक माध्यम संवादही या परिषदेत होईल। याशिवाय सर्जक आर्थिक क्षेत्राला चालना देण्यासाठी सर्वसमावेशक वेव्ज बाजार आयोजित केला आहे। गेल्या वर्षभराच्या कालावधीत देशभरात झालेल्या 32 क्रिएट इन इंडिया चॅलेंजेसमधून निवडलेल्या स्पर्धकांचा क्रिएटोस्फिअर हेही वेव्ज परिषदेचं आकर्षण आहे। कला टू कोड या विषयावर आधारित भारत पॅव्हिलियन वेव्जमध्ये उभारलं आहे। याशिवाय विविध प्रदर्शनं दालनं सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही वेव्ज 2025 असणार आहे। आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून अंकिता आपटे।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वेव्ज परिषदेच्या उद्घाटनानंतर शुक्रवारी केरळला रवाना होणार असून तिथं विळिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचं लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेशात अमरावती इथं ते 58,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. 7 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटनही प्रधानमंत्री करणार आहेत. अखिल भारतीय शेतमजूर ग्राहक किंमत निर्देशांकाची पातळी गेल्या महिन्यात 3.73% तर ग्रामीण मजूर ग्राहक किंमत निर्देशांकाची पातळी 3.86% खाली आल्याचं कामगार आणि रोजगार मंत्रालयानं म्हटलं आहे. गतवर्षीच्या तुलनात्मक कालावधीत हे निर्देशांक अनुक्रमे 7.73% आणि 7.8% इतक्या पातळीवर होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वार्षिक दर 3.0% घसरला आहे. गेल्या 3 वर्षात पहिल्यांदाच या दरात घसरण झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत हा दर 2.4% वधारला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातीवर अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी होण्यापूर्वी अमेरिकी व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात आयात केली. ही आयात 41% वाढल्यानं हा दर घसरला. या आयातीमुळे आर्थिक वृद्धी दरात 5% घसरण झाली. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय तृतीया सर्वत्र साजरी होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे पर्व सगळ्यांसाठी यश वृद्धी आणि प्रसन्नता घेऊन येवो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. महात्मा बसवेश्वर जयंतीही आज सर्वत्र साजरी होत आहे. समाजाप्रती महात्मा बसवेश्वर यांचा दृष्टिकोन आणि उपेक्षितांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही समाजाला मार्गदर्शक ठरत असल्याचं सांगत प्रधानमंत्री मोदी यांनी बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या कानपूर इथल्या शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबियांची आज भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करून सरकारनं या शोकग्रस्त कुटुंबांना न्याय द्यावा असंही राहुल गांधी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग 9 मे रोजी रशियामधल्या मॉस्को इथं होणाऱ्या विजय दिन संचलन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. खरं तर रशियानं प्रधानमंत्री मोदी यांना निमंत्रण दिलं होतं, पण या सोहळ्याला प्रधानमंत्र्यांऐवजी संरक्षण मंत्री उपस्थित राहणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं रशियाला कळवलं आहे. आंध्र प्रदेशात विशाखापट्टणमजवळ सिंहचलम मंदिरात आज सकाळी दर्शनरांगेजवळची भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले. मुसळधार पावसामुळे एक तंबू कोसळल्यानंतर ही भिंत कोसळली. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या बचाव पथकांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केलं आहे. आंध्र प्रदेशात नेल्लोरे जिल्ह्यात पोती रेड्डीपालम इथं आज झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. त्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 5 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईतल्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांचा सामना सुरू आहे. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा चेन्नई सुपर किंग्जच्या 12 षटकात 3 बाद 108 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकार आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करणार. उसाला 3,550 रुपये प्रतिटन FRP देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. शिलाँग ते सिलचर महामार्ग प्रकल्पाला मंजुरी. वेव्ज 2025 अर्थात पहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद उद्यापासून मुंबईत सुरू होणार. प्रधानमंत्री करणार उद्घाटन. आणि चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या वार्षिक दरात घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.